श्रोते हो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपला पॉडकास्ट खूप स्पेशल असणार आहे आणि त्याला एक स्टारडम लाभलेला आहे. कारण असं, आज मी बोलतो करतो आहे आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते आणि आता लेखक नॅरेटर म्हणून आपल्या स्टोरीटेलवर आलेले महेश कोठारे यांच्यासोबत आज मी गप्पा मारणार आहे. त्यांचं डायमिट आणि बरंच काही हे आत्मचरित्र त्यांच्याच आवाजात स्टोरीटेलवर आता आपल्याला ऐकायला मिळत आहे. तो अनुभव त्यांचा कसा होता, याच पुस्तकाचं निर्मितीमध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे, शब्दांकन किंवा या सगळ्या गोष्टी, ते अनुभव कसे होते, या हे मी जाणून घेणार आहे माझे मित्र मंदार जोशी यांच्याकडनं. मंदार जोशी तुम्हाला माहिती आहे तारांगणचे संपादक आहेत. आणि आता आपण सुरुवात करूया. महेशजी, वाचकांच्या श्रोत्यांच्या लाडक्या स्टोरीटेल कट्ट्यावर आपलं खूप खूप स्वागत.
थँक्यू व्हेरी मच. स्टोरीटेल मी अत्यंत आभारी आहे आणि ह्या माझ्या आत्मचरित्राचं एक स्पेशल असं ऑडिओ व्हर्जन रसिकांसमोर आणलेलं आहे. आणि हे स्पेशल का म्हणतो मी, हे विशेष का आहे, कारण हे मला असं वाटते सर्व प्रथमच असं झालेलं आहे तर ज्याचं आत्मचरित्र आहे ती व्यक्ती स्वतः आपल्या आवाजात ती लोकांना सांगते. आणि ऑफकोर्स मंदार जोशी यांनी शब्दांकन केलं त्याचा मी अत्यंत आभारी आहे. कारण हे ऍक्च्युली रेकॉर्ड करताना हा फार असा 4 महिन्याचा मोठा प्रवास होता. आणि हा म्हणजे रोज सकाळी मी कुठलं का तयार व्हायचं आणि जायचं कोणते तर रेकॉर्डिंगला. आणि 12 ते 2 रोज मी 2 तास रेकॉर्डिंग करतो. त्यावेळेला आवाज माझा थकायचा आणि म्हणून जास्त करू शकत नव्हतो. 2 तास वॉज मॅक्झिमम. आणि तिथे मंदार स्वतः उपस्थित राहायचा आणि माझे मराठीचे उपचार हे त्यांनी सगळे करेक्शन्स केले. कारण माझी हे रेकॉर्डिंग होणार आहे, इंटरनॅशनल आहे, याचं एक डॉक्युमेंटेशन होणार आहे, आपलं मराठी प्रॉपर पाहिजे. म्हणजे आपण नॉर्मली मराठी बोलताना असे बरेच शब्द आपण रॉंगली उच्चार करतो, पण ते सगळं करेक्शन ह्याने केलं. आणि आमचे एक आणखीन एक मित्र आहेत दिनेश कोयंडे म्हणून, त्यांनी सुद्धा मला त्यावेळेला खूप सपोर्ट केला. आणि त्यामुळे हे मला असं वाटतंय एक चांगलं ऑडिओ बुक झालेलं आहे.
बरं, पण आपण आत्मचरित्र लिहावं असं तुम्हाला वाटणं हे खरं तर सर्व वाचकांच्या दृष्टीने पण खूप महत्वाची गोष्ट आहे. पण हे असं तुम्हाला प्रेरणा कधीपासून मिळत होती आणि ती आविष्कृत कधी झाली, म्हणजे रिअलाइज कधी झाला?
नाही, मनामध्ये काही वर्षांपासून, म्हणजे 4-5 वर्षांपासून डोक्यात चाललं होतं का आत्मचरित्र आपल्याला करायचं असेल. ते काम खूप किचकट होत. आणि अचानक एक दिवस माझ्याकडे आमचे एक मित्र आहेत निनाद पाटील, त्यांनी मंदारला घेऊन माझ्याकडे आणि मला म्हणाले का ह्यांची कल्पना आहे ह्यांना तुमच्यावरती आत्मचरित्र लिहायचं. तर मंदार जोशीचं नाव ऐकलं होतं कारण त्यांनी आमिर खानचं आत्मचरित्र लिहिलं होतं, त्यानंतर त्यांनी देसाईंचं पण लिहिलं होतं. मुख्य म्हणजे आमिर खानचं लिहिलेला माणूस माझ्याकडे आलेला आहे. आय वॉज व्हेरी एक्सायटेड आणि मला डोक्यात थॉट होता त्यामुळे लगेच फोन म्हणून. आणि मग आमचा तो एक वेगळा प्रवास झाला, म्हणजे जवळजवळ आम्ही एक वर्षभर त्याच्यावरती काम केलं. दररोज 2 तास 3 तास आम्ही बसायचो आणि ते मला बोलतं करायचे. त्यांच्याकडे एक नॅक आहे आणि काय काय आठवणी माझ्या त्यांनी रिकिंडल केल्या आणि आय वॉज व्हेरी हॅपी नरेट. आणि मला स्वतःला असं वाटलं का मी माझं आयुष्य पुन्हा जगतोय राईट फ्रॉम दॅट पिरियड. आमचं हे सुरू कुठे होते, माझ्या जन्मापासून सुरू होते. आणि मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं का माझी मेमरी इतकी स्ट्रॉंग आहे, का मी 3-4 वर्षापासून जी माझी जी काय मेमरी आहे ना ती कमालीची आहे. आणि म्हणून सगळ्यांना म्हणतो का मी गेल्यानंतर माझा ब्रेन प्रिझर्व कर, इट्स अ व्हेरी हायली इंटेलिजंट ब्रेन. हे जोकिंगली म्हणतो.
मंदार, आता महेशजींनी सांगितलंच की ह्या सगळ्या गोष्टी कशा पुढे आल्या आणि तुझा मोठा रोल आहे त्यांना बोलत करण्यात आणि ह्या सगळ्या, तुझा अनुभव कसा होता?
खूप इंटरेस्टिंग अनुभव होता. कारण माझ्या दृष्टीने ही अशी व्यक्ती आहे की जवळपास यांची 6 दशकं यांनी आपल्या इंडस्ट्रीसाठी दिली आणि यांची व्हरायटी आहे. म्हणजे एक चाइल्ड आर्टिस्ट बालकलाकार म्हणून हे पुढे आले, पण त्याच्यानंतर त्यांनी खूप वेगवेगळ्या भूमिका निभावल्या, अभिनेता म्हणून, निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून, खूप म्हणजे त्यांनी सिनेमांचं वेगवेगळं प्रदर्शनही केलेलं आहे. मला वाटतं की ही खूप व्हर्सटाईल व्यक्ती आणि आपल्याकडे अशा काही मोजक्या व्यक्ती आहेत मराठी फिल्म इंडस्ट्रीत की त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे मला वाटत होतं की ह्यांचा प्रवास डॉक्युमेंटेड होणं गरजेचं आहे, पण त्याच्यासाठी त्यांचा तेवढा वेळ मिळणं आवश्यक होतं आणि त्या सगळ्या आठवणी येणं गरजेचं होतं. आमची जी पहिली मीटिंग झाली त्याचवेळी मी महेशजींना म्हटलं होतं की महेशजी तुम्ही सगळं मोकळं होऊन बोलणार आहात का, तसं झालं तर ते पुस्तक चांगलं होईल. पण त्यांनी ती तयारी दर्शवली आणि तो ना कसं पुस्तक तर तुम्ही आता वाचलं आहात, पण आमचा दोघांचा जो बोलण्याचा प्रवास होता तो खूप सुंदर होता. म्हणजे त्यांच्या इतक्या आठवणी, म्हणजे खरं तर त्याचे तीन चार भागही होती. ते शब्दांकनकार आणि संपादक म्हणून माझी जबाबदारी अशी होती की त्यातल्या निवडक आठवणी तुमच्या समोर आणणं, आणि त्या मी ह्या पुस्तकाद्वारे आणलेल्या आहेत. आणि विशेषतः म्हणजे ही जी व्यक्ती आहे ना, ही टेक्नॉलॉजी म्हणजे आपल्याकडे बरेच चांगले दिग्दर्शक होऊन गेलेले आहेत, पण त्यांना तंत्रज्ञानाची जोड किंवा तंत्रज्ञानाची आवड असलेले दिग्दर्शक आपल्याकडे खूप कमी आहेत. मी महेशजींना तेव्हाच म्हटलं होतं की आपण पुस्तक तर करतोच आहे, पण तुमचं ऑडिओ रूपात काहीतरी यायला हवं. तत्क्षणी त्यांनी मला होकार दिला. म्हणजे ही अशी व्यक्ती आहे की ती नाही म्हणत नाही, आणि ते नुसते होकार नाही दिला तर त्यांनी जसं आत्ताच त्यांनी सांगितलं, त्यांनी दोन तास दिले. म्हणजे म्हणजे कसं असतं माहितीये का, एखादं लहान मुल एखादी नवीन गोष्ट करताना किती एक्साइट असते ना, तसे ते रेकॉर्डिंगच्या वेळी एक्साइट असायचे. एखादा शब्द चुकला की त्यांना ते राग यायचा स्वतःचा, अरे हा शब्द माझ्यातून कसं काय चुकला, असं कसं होऊ शकतं. पण ते चाल ढकल नव्हती, एखादा शब्द तसाच हवा असेल तर ते पुन्हा पुन्हा रिटेक घ्यायचे. नाहीतर कसं होतं की दिग्दर्शक रिटेक करून घेतो दुसऱ्या कलाकारांकडून, पण ते स्वतःच रिटेक करून घेत होते स्वतःचे. त्यामुळे मला वाटतं की ही पॅशन खूप महत्वाची आहे संतोष, त्यामुळेच ते आज एवढ्या उंचीवर पोहोचले.
वा महेशजी, तुम्ही स्वतः उत्तम कलाकार आहात, दिग्दर्शक आहात आणि निर्माते आहात. ह्या सगळ्या रोलमध्ये नवीन रोल ऍड झालेला आहे. तुम्ही लेखकही बनलेला आहात आणि नॅरेटर बनलेला आहात. स्वतःच पुस्तक तुम्ही स्वतःच वाचले, हा नवीन रोल कसा वाटला?
स्वतःचं लेखन मी केलं म्हणजे मंदारमुळे केलं, म्हणजे मंदांनी शब्दांकन केलं म्हणून ते
बरं
चांगलं होऊ शकलं. पण ऑफकोर्स तो एक वेगळा अनुभव होता, मंदांनी आता सांगितलं त्या तो अनुभव आम्ही त्याच्यावरती एक पुस्तक होऊ शकतो अगदी, आणि त्याचे वेगवेगळे की कसा आम्ही त्याच्यात गेला. आणि रोज संध्याकाळी आठवलं का आम्ही सूप प्यायचो.
हो अगदी.
आणि सूप पिऊन मस्त वाटत आम्हाला, आम्ही चहा बी नाही, सूप सगळा खर्च मी केला होता. आणि तो व्हेजिटेरियन आहे त्यामुळे ते व्हेजिटेरियन मंच असो. एनिवे पण आय एम रिअली म्हणजे खूप मजा आली ते करताना. तो एक प्रवास सुद्धा एक विलक्षण होता प्रवास.
नॅरेशन
नॅरेशन मी मी आणि मंदारचा जो एक प्रवास होता. रोजचं रुटीन काय असायचं आमचं का, मी दोन तास बोललो का नेक्स्ट टाइम ना मी जेव्हा भेटायचो तेव्हा मंदार लिहून आणत, आणि ते लिहून आणण्याला आम्हाला वाचून दाखवायचं. मग त्याच्यामध्ये आम्ही काही करेक्शन करायचे, काही असं नाही असं आहे मग व्हायचं करेक्शन. आणि ते सगळं झाल्यानंतर त्याने ते अक्षरशः त्याच्या स्वतःच्या खर्चाने त्यांनी ते पुस्तक त्यांनी बनवून आणलं, डमी ते डमी बुक त्यांनी तयार केले. ते पुस्तक मी कम्प्लिटली वाचलं त्यानंतर, त्याच्यामध्ये मी काही करेक्शन नोंदल्या त्या त्यांनी परत करेक्शन केल्या. म्हणजे मेहता पब्लिकेशनकडे जेव्हा आम्ही गेलो, मी त्यांनी जेव्हा आमच्याकडे जे आले होता तेव्हा त्यांना खरं काय काम राहिलंच नव्हतं, सगळं रेडी होतं. परत एक प्रकार होता. आणि इथे रामदास फुटाणे पण बसलेले आहेत आमचे मित्र, त्याचा सुद्धा विशेष मेन्शन व्हायला पाहिजे.
नाना नमस्कार. श्रोते हो, आज आपल्या सोबत योग असा आहे की महेशजींच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपले सर्वांचे लाडके रामदास फुटाणेजी आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी एक छोटस तुमच्याकडनं प्रतिक्रिया घ्यायची आहे महेशजींच्या या पुस्तकाला.
सध्या वाचक कमी झाले त्यांनी श्रोते जास्त झाले, तेव्हा लोकांना तर वाचायला वेळ नाही, आणि मोबाईलवरही आपण गाडीत चालता चालता ऐकू शकतो, प्रवासात ऐकू शकतो, आणि जगातले लोक ऐकू शकतात. त्यामुळे स्टोरी टेलचं फार मोठं काम आहे की असे महेशजी सारखे व्यक्तिमत्व घराघरात पोहोचवलं आणि जे श्रोते झाले आहेत सगळे त्यांच्यापर्यंत झालं. आणि महेशनी जरी सुरुवात बालकलाकारून केली, एक महत्वाचा काळ असा होता मराठी सिनेमा की प्रेक्षकच कमी झालेले होते, मराठी सिनेमाची निर्मिती कमी झाली होती. अशा वेळेस चांगले व्यावसायिक सिनेमा येणं गरजेचं होतं, जसं दादा भूमिकेने सुरुवात केली. पण नंतरच्या काळात महेश आणि सचिन पिळगावकर त्यांनी हा संपूर्ण मराठी चित्रपटाचा व्यवसाय स्वतःच्या खांद्यावर घेतला, आणि तो गेलेला प्रेक्षक परत थिएटरकडे आणला. फक्त महेशचे फार मोठं काम आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या चित्रपटातली विविधता आहे, मनोरंजनाचाही भाग आहे मोठ्या प्रमाणात, आणि ती संपूर्ण फॅमिली म्हणजे महेशचे वडीलसुद्धा हे फार कल्पक होते बोलायला वगैरे. मला नेहमी महेशला वगैरे ते वडिलांचे आठवण्यासाठी मी त्यांच्यावर जास्त बोलायचो आणि त्यांना खूप ऐकायचो. असं एक प्रभावी व्यक्तिमत्व होतं हसमुख सदैव असं. त्याच्या मराठी चित्रपट व्यवसायात त्याचं अत्यंत महत्वाचं असं योगदान आहे, त्याबद्दल मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्या सर्व जीवनपट आपण अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत जपानपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आपण स्टोरीटेलने केलं त्यांनाही मनापासून धन्यवाद.
खूप छान तुम्ही सांगितलं,
इतक्या आत्मीयतेने या सगळ्या गोष्टी तुम्ही उलगडून दाखवल्यात, म्हणजे विशेषतः
त्यांच्या वडिलांची देखील तुम्ही आता जी आठवण सांगितली आणि तो कलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत गेलेला आहे. पुढच्या पिढीचा जेव्हा विषय येतो तेव्हा विषय येतो तंत्रज्ञान, आणि जसं आता मंदाने सांगितलं की नवीन तंत्रज्ञानाची तुम्हाला काय मास असते त्याची गाळ धरून तुम्ही पुढे जाता. स्टोरीटेल हे एक असं माध्यम आहे की ज्याच्यात तुम्ही कुठंही असा पुस्तकांशी कनेक्ट राहता, म्हणजे विशेषतः तरुण पिढी वाचत नाही असं जे उल्लेख होतो नेहमी, पण मग त्याला ऑप्शन आपण नाही का देऊ शकणार, काही पर्याय नाही देऊ शकणार, पण देऊ शकतो. तुम्ही मोबाईलमध्ये पुस्तक ऐका, ते तुमच्यासाठी कुणीतरी ऐकवायची कष्ट घेत आहे आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. महेशजी, आपण ऑडिओ बुक जे केलं, तुम्ही देखील इतरही ऑडिओ बुक्स ऐकता, त्या ऑडिओ बुक्स बलस्थान काय आहे असं तुम्हाला वाटतं?
तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे ऑडिओ बुक हे असा प्रकार आहे, त्या पुस्तक वाचायचा त्रास होतो रात्री बसून किंवा डोळ्याला ताण देऊन आपण वाचतो, त्यापेक्षा नुसतं हे लावलं का गाडीत बसल्यापेक्षा सुद्धा, आता रामदास फुटाण्यांनी सांगितलं गाडीत बसल्यापेक्षा सुद्धा तुम्हाला ते पुस्तक ऐकता येत आणि ते एक वेगळाच अनुभव आहे. आणि ह्या पुस्तकाचा एक विशेष गोष्ट म्हणजे ज्याचं आत्मचरित्र आहे तो स्वतः सांगतोय, इट्स अ रिअली इंटरेस्टिंग पार्ट. म्हणजे मला असं वाटतं लोकांना ते खरंच आवडेल, नॉट दॅट महेश कोठारे म्हणजे वाचतोय म्हणजे काय ग्रेट असं नाहीये, पण ते जो माणूस स्वतः विषय सांगतोय का हे असं माझ्याबरोबर घडलं. आणि एक फार महत्वाची गोष्ट ही आहे की जे जे सगळं मी म्हटलेलं आहे ना ते ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे, म्हणजे म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये मिरची मसाला लावून केलेली गोष्ट नाहीये. माझ्या वरती प्राणाचा प्रसंग, प्राणघातक प्रसंग जो आला होता तो सुद्धा मी मंदारला माझ्या पद्धतीने नरेट केला होता आणि तो मंदारनी इतका सुंदर लिहिले, हे थरारक प्रकार आहे. जे माझा तेव्हा ऍक्च्युली माझा तेव्हा पुनर्जन्म झाला, रिअली आय वॉज रिबॉर्न. म्हणजे माझ्या खाली घरी पोहायला गेलो होतो तो सगळा प्रकार जो आहे तो तुम्हाला पुस्तकात वाचायलाच मजा आहे. आणि तो जेव्हा मी स्वतः सांगतोय तुझा मंदारनी मस्तपैकी रचलेल्या भाषेत मी बोलतोय तेव्हा तो लोकांना खूप आवडेल. तुम्हाला
मी थोडीशी भर घालतो संतोष, जसं तू म्हणालात ना की बलस्थान काय, हे पुस्तक आम्ही जे लिहिलंय ना ते वाचताना प्रेक्षक व्हिज्युअलाइज करतात, म्हणजे याच पद्धतीने लिहिलंय. डायलॉग फॉर्म मध्ये बरंच आहे, जे आता लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्यातले जे प्रसंग आहेत ना ते आम्ही डायलॉग फॉर्म मध्ये लिहिले आणि महेश जी एक उत्तम अभिनेते त्यामुळे त्यांनी ते इनॅक्ट केले, हे फक्त दिसत नाही पण त्यांच्या बोलण्यातून आपल्याला त्या संवादातला फोर्स जाणवतो, त्यामुळे ते ऐकताना ना खूप इंटरेस्टिंग वाचणार आहे. म्हणजे मला वाटतं की पुस्तकाची गोडी आता जेवढी आहे त्याच्या चौपट गोडी ही ऐकताना तुम्हाला मिळणार आहे, हे याचं बलस्थान आहे.
वा, आणि आता महत्वाचा प्रश्न डॅमिट हे शीर्षक,
म्हणजे डॅमिट आणि बरंच काही याच्याशिवाय दुसरं काही शीर्षक होऊ शकलं नसतं असं मला वाटतं. कारण डॅमिट हा माझा एक फेमस शब्द आहे, एक फ्रेज आहे माझी जी मी नेहमी म्हणत असतो, त्यावेळेला तो म्हणायचं आता ते कमी झालंय. रामदास माझ्याकडे जोडे वटारून बघतो कारण त्याला ते इंग्रजी भाषेमध्ये पटलेलं आवडत
नाही, बरंच काही मराठीत
म्हणून त्याला बरंच काही लिहिलेलं आहे डॅमिट आणि बरंच काही नुसतं डॅमिट ठेवलं असं चाललं पण ते इंग्रजी झालं तर रामदास चिडला म्हणून त्याला डॅमिट आणि बरंच काही, म्हणजे डॅमिट हा प्रकार आणि बरंच काही त्याच्यावर गोष्टी त्याच्यामध्ये आहे. तेव्हा ऐकावं आहे पुस्तक, वाचून मग ऐकावं तर आणखीन मजा आहे, पण इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे म्हणजे ह्या पुस्तकामध्ये जनरली आत्मचरित्र आपण जेव्हा वाचतो कोणाची म्हणजे एक स्वतःचा गौरव असतो का मी असं करत, त्याच्यामध्ये मी काय चुकलो हे पण आहे आणि भरपूर काय काय अशी गोष्टी आहेत ज्या मी खरंच चुकलो झालं आणि आता मला असं वाटतं का असं मी नाही करता पाहिजे, मी असं केलं तर आणखी अशा काही बऱ्याच अशा गोष्टी त्यांनी ना मला असं वाटतं यंग पिढीला एक मार्गदर्शन एक काइंड ऑफ गायडन्स होईल असं मला वाटतं. तर नक्कीच ऐका
तर श्रोते हो, आता थेट आपण ऐकलं महेश कोठारे यांना आणि त्यांच्या पुस्तकाचा प्रवास कसा झाला आणि त्याच्यातल्या काही गमती जमती आहेत त्या अनेक गोष्टी त्यांनी उलगडून दाखवल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आशीर्वाद आपल्याला थेट मिळाले रामदास फुटाणे सरांकडनं आणि त्यांचा देखील संदेश मेसेज आता तुम्ही ऐकला. फुटाणे सरांसोबत मी आवर्जून एक स्वतंत्र विषय घेऊन तुमच्या समोर येतोय असं आता त्यांच्या समोरच मी त्यांना न विचारता जाहीर करतो आणि महेशजींना या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीने. मंदारला देखील हा एक उत्तम प्रोजेक्ट झालेला आहे त्याबद्दलही आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि ऑल द बेस्ट. आपण भेटूया लवकरच.
थँक्यू. धन्यवाद.